चीनीमंडी.com पॉडकास्ट।
फिजी शुगर केन ग्रोवर्स फंडाच्या अध्यक्षपदी उदय सेन। फिजीचे पंतप्रधान आणि शुगर इंडस्ट्री मिनिस्टर वोर्के बैनिमा रमा यांनी उदय सेन यांना शुगर केन ग्रोवर्स फंडाच्या अध्यक्षपदी नियुक्त केलं आहे। पंतप्रधानांनी सेन यांच्या 2019 बोर्ड सदस्य म्हणून केलेल्या कामाचा गौरव केला। उदय सेन यांचे फिजीच्या साखर उद्योगामध्ये महत्त्वपूर्ण योगदान आहे। साखर उद्योग मंत्रालयाचे स्थायी सचिव योगेश करण यांनी देखील सेन यांचं कौतुक केलं आहे। ते म्हणाले, सेन एक चांगले व्यक्ती आहेत, तसंच शुगर इंडस्ट्रीचे दिग्गज अधिकारी आहेत। सेन यांनी आपल्या नियुक्तीवर प्रधानमंत्री आणि करण यांना धन्यवाद दिले। सेन यांनी शुगरकेन ग्रोवर्स फंडाला नव्या उंचीवर घेऊन जाण्यामध्ये बोर्ड, व्यवस्थापन, कर्मचारी आणि इंडस्ट्रीच्या भागीदारांकडून सहकार्याची विनंती केली आहे। सेन सिटी कार्स अँड इक्विपमेंटचे मुख्य निदेशक आहेत। त्यांनी PSP कडून लेखा आणि सूचना प्रणालीमध्ये बॅचलर ऑफ आर्ट्सची पदवी प्राप्त केली आहे। तसंच त्यांनी USP कडून बँकिंगमध्ये स्नातकोत्तर डिप्लोमा, पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा आणि अकाउंटिंगमध्ये मास्टर ऑफ कॉमर्स डिग्री घेतली आहे।